प्रेषितांचे कृत्य अध्याय 23. पौल यहुदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला,
माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत चांगला विवेक भाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.
तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले. पौल हनन्याला म्हणाला,
सपिती लावलेल्या भिंतीसारख्या माणसा, देव तुला मारी. त्या ठिकाणी बसून नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो आणि तरीही नियमशास्त्राच्या विरुद्ध मला थोबाडीत मारण्याचा आदेश देतोस.
जे लोक पौलाच्या जवळ उभे होते ते म्हणाले,
देवाच्या मुख्य याजकाविरुद्ध तू असे बोलू शकत नाहीस, तू त्याचा अपमान करतोस काय?
पौल म्हणाला,
बंधूंनो, तो मनुष्य याजक आहे हे मला माहीत नव्हते, कारण असे लिहिले आहे की तू आपल्या शासन करणाऱ्या विरुद्ध बोलू नकोस.
जेव्हा पौलाच्या लक्षात आले की धर्मसभेतील एक गट सदुकी आहे तर दुसरा परुषी, तेव्हा पौल मोठ्याने ओरडून सर्व धर्मसभेपुढे म्हणाला,
बंधूंनो, मी एक परुषी आहे, परुषाचा मुलगा आहे. मेलेल्यांच्या पुन्हा उठण्यासंबंधी माझी जी आशा आहे त्यामुळे माझ्यावर हा चौकशीचा प्रसंग आला आहे.
पौलाने असे म्हणताच परुषी व सदुकी या दोन गटांमध्ये कलह सुरू झाला आणि धर्मसभेत फूट पडली. सदुकी असे म्हणतात की मृतांचे पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्मे नसतात. परुषी दोन्हीवर विश्वास ठेवतात. सर्व यहुदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले,
या मनुष्यात आम्हाला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल.
वादविवादाला हिंसक रूप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील अशी सरदाराला भीती वाटू लागली. म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्या रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिला आणि म्हणाला,
धीर धर, कारण जशी तू माझ्याविषयी एरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माझ्याविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.
दुसऱ्या सकाळी काही यहुदी लोकांनी एकजूट करून कट रचला. त्यांना पौलाला जीवे मारायचे होते. यहुदी लोकांनी अशा प्रकारची शपथ वाहिली की पौलाला ठार मारेपर्यंत अन्नपाणी सेवन करायचे नाही. अशा प्रकारे कट करणाऱ्याची संख्या 40 होती. या यहुदी पुढाऱ्याने जाऊन मुख्य याजक व वडील जनांशी बोलणी केली. यहुदी म्हणाले,
आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे, पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही. म्हणून तुम्ही आता असे करा, तुम्ही मुख्य याजक व धर्मसभेने अशा प्रकारचा विनंती अर्ज सरदाराला लिहा की पौला संबंधी अधिक बारकाईने चौकशी करायची असल्याने पौलाला आमच्याकडे घेऊन यावे. तो इथे येण्या अगोदरच आम्ही त्याला ठार मारण्याच्या तयारीत असू.
पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले. पौलाने एका शताधिपतीला बोलावले आणि सांगितले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, कारण सरदाराला सांगण्यासारखे याच्याकडे काहीतरी आहे. मग त्याने त्या मुलाला घेतले व सरदाराकडे गेला व त्याला म्हणाला,
कैदेत असलेल्या पौलाने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे घेऊन जायला सांगितले, कारण हा तुम्हाला काहीतरी सांगणार आहे.
सरदाराने त्या तरुणाचा हात धरून बाजूला नेले आणि तो त्याला म्हणाला,
तू मला काय सांगणार आहेस?
तो मुलगा म्हणाला,
यहुदी लोकांनी असे ठरविले आहे की पौलाला घेऊन तुम्हाला उद्या धर्मसेबे पुढे यायला सांगायचे व अशा बहाण्याने त्याला आणायचे की जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकशी करायची आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण 40 लोकांहून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही. म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहे.
तू मला ह्या विषयी सांगितले आहेस,
हे कोणाला सांगू नको.
असे म्हणून सरदाराने त्याला जाण्याची आज्ञा केली. मग सरदाराने दोघा शताधिपतींना बोलावले आणि म्हणाला,
200 शिपाई कैसर्याला जाण्यासाठी तयार ठेवा, तसेच 70 घोडेसवार व 200 भालेदार रात्री 9 वाजता इथून जाण्यासाठी तयार ठेवा. खोगीर घातलेला घोडा पावलासाठी तयार ठेवा आणि त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे सुखरूप न्या.
सरदाराने एक पत्र लिहिले, त्यात असे लिहिलेले होते,
क्लोदे लुसिया याचकडून राज्यपाल फेलिक्स महाराज या सलाम. या मनुष्याला यहुदी लोकांनी धरले होते, ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते, पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागरिक आहे हे समजल्यावरून मी त्याची सुटका केली. यहुदी लोक त्याच्यावर का दोषारोप करीत आहेत हे कळावे म्हणून मी त्याला धर्मसभेपुढे घेऊन गेलो. यहुदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरून त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले, पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल. जेव्हा या मनुष्याला जीवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले, तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.
शिपायांनी त्यांना मिळालेल्या हुकुमाचे पालन केले. ते पोलाला घेऊन रात्रीच अंतिपत्रिसास गेले. दुसऱ्या दिवशी घोडेस्वार पोलासोबत कैसरियास गेले व शिपाई किल्ल्यात परतले. जेव्हा पोल व घोडेस्वार कैसरियास पोहोचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले व पोलाला त्याच्या स्वाधीन केले. राज्यपालाने ते पत्र वाचले व पोल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की तो किलिकियाचा आहे, तेव्हा तो म्हणाला,
तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.
पौलाला हेरोदाच्या राजवाड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूम राज्यपालाने दिला.